आकाशवाणी नागपूर, राम औरंगाबादकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त राज्यात सर्वत्र जनजागृतीपर कार्यक्रमाचं आयोजन. मतदारांनी संबंधित यंत्रणांना प्रश्न विचारून लोकांचं सरकार आणावे, नाना पटोले यांचं आवाहन. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयाच्या शतकपूर्तीनिमित्त येत्या 28 जानेवारी रोजी कार्यक्रमाचं आयोजन. नागपूरचे पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल यांना राष्ट्रपती विशिष्ट सेवापदक जाहीर. आणि कॉपीमुक्त अभियान प्रभावीपणे राबवून परीक्षेत पारदर्शकता निर्माण करा, शिक्षण राज्यमंत्री डॉ पंकज भोयर यांचं प्रतिपादन. आता सविस्तर बातम्या. 15व्या राष्ट्रीय मतदार दिन आज देशभरात उत्साह साजरा होत आहे. निवडणुका सुरळीतपणे पार पाडण्याच्या दृष्टीनं उत्कृष्ट आणि अनुकरणीय कामगिरी करणाऱ्या राज्य आणि जिल्हा अधिकाऱ्यांना सर्वोत्तम निवडणूक पद्धती पुरस्कार देऊन गौरव केला गेला. नवी दिल्ली इथं झालेल्या मुख्य कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. यात राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाला निवडणुकीच्या सर्वोत्तम नियोजनासाठी पुरस्कार देऊन गौरवलं गेलं. यासोबतच मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या महाराष्ट्रातल्या दोन जिल्ह्यांनाही पुरस्कारानं गौरवण्यात आलं. या कार्यक्रमात भारत निवडणूक आयोगाच्या इंडिया व्होट्स 2024 अ सागा ऑफ डेमोक्रेसी आणि बिलीफ इन बॅलेट ह्युमन स्टोरीज शेपिंग इंडियाज 2024 इलेक्शन या दोन पुस्तकांचंही प्रकाशन झालं. तसंच निवडणूक आयोगाच्या माहितीपट मालिकेच्या प्रचार फितीचं लोकार्पणही यावेळी केलं गेलं. राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त मतदार जागृतीपर कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलं. राज्याचा मुख्य कार्यक्रम पुण्यात झाला. शिर्डी विधानसभा मतदारसंघातील तरसवाडी या गावाला सर्वाधिक 95% मतदानाबद्दल जिल्हा राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला. लोकसभेनंतर पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये निवडणूक आयोगानं काँग्रेस पक्षानं मागणी करून सुद्धा मतदार यादीपेक्षा जास्त मतदान झालेल्या तक्रारीबाबत कुठलीही उत्तरं अजूनपर्यंत दिली नाहीत. याविरोधात आम्ही न्यायालयीन लढाई लढू, तसंच गरज भासल्यास रस्त्यावर येऊन देखील लढा देऊ. आजच्या मतदार दिनाप्रसंगी मतदारांनी संबंधित यंत्रणांना प्रश्न विचारून लोकांचं सरकार आणलं पाहिजे याची आम्ही काळजी घेऊ, असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज नागपूरमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं. याप्रसंगी उत्तर नागपूरचे आमदार डॉ नितीन राऊत, नागपूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष आणि पश्चिम नागपूरचे आमदार विकास ठाकरे उपस्थित होते. देवेंद्र फडणवीस यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींचे आरक्षण सत्ता आल्यानंतर 24 तासात परत आणून दाखवू असं आश्वासन दिलं होतं, परंतु आता त्याची सत्ता येऊन 4 वर्ष होऊनही या आरक्षणाचा प्रश्न सुटलेला नाही. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयाच्या शतकपूर्तीनिमित्त येत्या 28 जानेवारी रोजी सायंकाळी 6:45 अमरावती रोड स्थित लॉ कॉलेज परिसरात कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं असून याप्रसंगी या महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती विकास शिरपूरकर उपस्थित राहणार असल्याची माहिती या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ रविशंकर मोर यांनी दिली.
शताब्दी महोत्सव का उद्घाटन सिर्फ एक उद्घाटन का फॉर्मेलिटी का प्रोग्राम नहीं है, बल्कि विजन 2.5 उसका भी एक अनवेलिंग वहाँ होने जा रहा है. यानी आज से 100 साल तक का यहाँ का सफर इस महाविद्यालय का कैसा रहेगा, इसका भी प्लान डॉक्यूमेंट उस दिन अनवेल होने जा रहा है. तो उद्घाटन समारंभ में आपको एक वॉक थ्रू की एक आइकॉनिक बिल्डिंग इस जगह पर बने और इस इमारत में अगले 100 साल तक देश के लिए उपयोगी ऐसे युवा, भारत के नागरिक, पॉलिटिशियन, बिजनेसमैन अगले 100 साल तक बनते रहे, इस प्रकार का एक विजन डॉक्यूमेंट 2.5 वो भी यहाँ पर अनवेल होने जा रहा है.
दरम्यान शतकोत्सव पूर्तीनिमित्त व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं असून सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांच्या किमान 1000 न्यायालयीन याचिका प्रकरणे लढली जातील असं मोर यांनी सांगितलं. या महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांमध्ये माजी पंतप्रधान पी.व्ही. नरसिंहराव, उपराष्ट्रपती जस्टिस हिदायतुल्लाह, त्याचप्रमाणे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अशा अनेक माजी प्रतिष्ठित विद्यार्थ्यांचा समावेश आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज भंडारा इथं काल स्फोट झालेल्या फॅक्टरीला भेट देऊन अधिकारी आणि स्थानिकांशी संवाद साधला.
आयुध निर्माण मध्ये काम करणाऱ्या या विशेष करून स्फोटक इथं आरडीएक्स बनतं अशी जी फॅक्टरी आहे केंद्र सरकारच्या अधीन, या फॅक्टरीमध्ये कुठलीही सुरक्षितता नाही आणि त्याच्यामुळे सातत्यानं वर्षभरातून दुसऱ्यांदा ही घटना झालेली आहे. जे आम्ही पाहतोय की आज मी संघटनेच्याही लोकांशी बोललो, यांच्या CMD शी बोललो, यांचे डायरेक्टर आलेत आणि याच्यामध्ये केंद्र सरकारने ज्या पद्धतीनं हे खासगीकरणाची जी पद्धत सुरू केलेली आहे, कर्मचारी कमी, 20 वर्षाच्या नंतर त्याला एक्सपायरी व्हायला पाहिजे होती, त्या फॅक्टरी अजूनही चाललेली आहे, नवीन त्या ठिकाणी मशिनरी बसवायला पाहिजे होती.
जिथे 400 मेट्रिक टन उत्पादन होतं तिथं 1000 मेट्रिक टन उत्पादन होत आहे. या कंपनीच्या नजीक सावली गाव आहे, त्याच्या घराला भेगा पडल्या. जी व्यवस्था आहे त्याच्याविरुद्ध कारवाई व्हावी अशी मागणी नाना पटोले यांनी केली. सावली गावाचा पुनर्वसन करावं आणि मृतकांच्या कुटुंबियांना 25 लाखांची मदत द्यावी असं देखील त्यांनी यावेळी म्हटलं. दरम्यान काल भंडारा इथं आयुध निर्माण कारखान्यात झालेल्या स्फोटाविषयी कारणांचा तपास करण्यासाठी समिती गठीत करण्यात आल्याची माहिती कंपनीतर्फे जारी करण्यात आलेल्या पत्रकात देण्यात आली आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू राष्ट्राला संबोधित करणार आहेत. या संदेशाचं थेट प्रसारण सायंकाळी 7 वाजता आकाशवाणीवरून होणार आहे. राष्ट्रपतींच्या भाषणानंतर त्याचा इंग्रजी अनुवाद आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून प्रसारित केला जाईल. 9:30 वाजता आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून प्रादेशिक भाषांमधला अनुवाद प्रसारित केला जाईल.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. राज्यातल्या 43 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रजासत्ताक दिनानिमित्त पुरस्कार जाहीर झालेत. रवींद्र कुमार सिंगल, दत्तात्रय कारळे, सुनील फुलारी आणि रामचंद्र केंडे या पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती विशिष्ट सेवा पदक जाहीर झालं आहे. याशिवाय 39 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना उत्कृष्ट सेवेसाठी पुरस्कार मिळाला आहे. कारागृह सेवेतल्या 5 जणांना उत्कृष्ट सेवेसाठी पुरस्कार जाहीर झालेत. उत्कृष्ट कार्यासाठी नागपूरचे पोलीस आयुक्त डॉ रवींद्र कुमार सिंगल यांना राष्ट्रपती पदक पुरस्कार जाहीर झाल्याची आज नागपूर पोलीसतर्फे आयोजित टायगर रनमध्ये डॉ दिलीप पाटील भुजबळ यांनी दिली. हे ऐकून उपस्थित पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी एकच जल्लोष केला. वर्धा जिल्ह्यातील कारंजा तहसीलमधल्या पारडी गावच्या सरपंच दीपाली मंगेश कवरे यांना उद्या दिल्लीत आयोजनात झालेल्या आलेल्या प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य सोहळ्यात विशेष अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आल्याचं त्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं आहे.
मी सरपंच म्हणून 12/2/2021 पासून कामकाज पाहत आहे. मी माझ्या सरपंच काळामध्ये सर्व गावात जल जीवन मिशन अंतर्गत हर घर जल करण्यात आले आहे. माझ्या सरपंच काळामध्ये शाश्वत विकासाचे ध्येय साध्य करण्याचे नियोजन ग्रामपंचायत सदस्यांच्या सहभागाने कार्य सुरू आहे. 26 जानेवारी 2025 रोजी या राष्ट्रीय कार्यक्रमात विशेष अतिथी उपस्थित.
शिक्षण प्रणालीत अनेक बदल होत आहेत. नवीन पिढी घडविण्याचं कार्य शिक्षकांच्या हातून होत असलं तरी या प्रणालीत सुधारणा होणं आवश्यक आहे. परीक्षेत कॉपी करणं ही एक प्रकारची लागलेली कीड असून तिचा बिमोड करणं आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे. कॉपीमुक्त परीक्षा अभियान प्रभावीपणे राबवून परीक्षेत पारदर्शकता निर्माण करा असं प्रतिपादन राज्याचे शालेय शिक्षण, गृहग्रामीण, गृहनिर्माण, सहकार आणि खनिकर्म विभागाचे राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ पंकज भोयर यांनी केलं. वर्धा इथल्या जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन विभागाच्या सभागृहात आज शनिवारी नागपूर विभागातील परीक्षा केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक, प्राचार्य आणि शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांची कॉपीमुक्त अभियान आणि गैरमार्गाविरुद्ध लढा या अंतर्गत कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. मार्गदर्शक म्हणून शालेय शिक्षण राज्यमंत्री तथा पालकमंत्री डॉ पंकज भोयर उपस्थित होते. संविधान जागर अभियानाअंतर्गत संविधानाच्या 75व्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त उद्या संविधान मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं असून मोठ्या संख्येनं नागपूरकर यात सहभाग घेऊन संविधानाच्या रक्षणाकरता धावणार आहेत. धावपटूंना ऊर्जा मिळावी तसंच त्यांचा उत्साह कायम राहावा यासाठी उत्साहवर्धक देशभक्ती गाणे आणि सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून विविध मार्गांवर सहभागी धावपटू नागरिकांचा उत्साह वाढविण्यात येणार आहे. उत्तर नागपुरातील भीमचौक इथल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा नारा रोड इथून सकाळी सुरू होईल. ही मॅरेथॉन प्रमुख मार्गानं निघून जय भीम चौक, यादव नगर इथल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा इथं समाप्त होईल. यावेळी राज्याचे माजी मंत्री डॉ नितीन राऊत संविधान मॅरेथॉनला सकाळी झेंडा दाखवणार आहेत. यवतमाळच्या उमरखेड इथल्या स्टुडंट वेलफेअर इंग्लिश मीडियम स्कूलची विद्यार्थी ने आण करणारी बस उलटून भीषण अपघात झाला. यात 9व्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू झाला तर काही विद्यार्थी जखमी झालेत. त्यांना उमरखेडच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ भरती करण्यात आलं. दरम्यान स्कूल बस अपघाताची पालकमंत्री संजय राठोड यांनी गंभीर दखल घेतली असून यात एक शाळकरी विद्यार्थिनी ठार झाली. पालकमंत्री संजय राठोड यांनी हे वृत्त समजताच जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया, पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्याकडून घटनेची सविस्तर माहिती घेतली आणि खासगी शाळांच्या स्कूल बस तपासण्याची मोहीम राबविण्याचे निर्देश दिले. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त राज्यात सर्वत्र जनजागृतीपर कार्यक्रमाचं आयोजन. मतदारांनी संबंधित यंत्रणांना प्रश्न विचारून लोकांचे सरकार आणावे, नाना पटोले यांचं आवाहन. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यानंतरचं ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात 6:15 प्रसारित होईल. नमस्कार.